हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
जात तुझा हो मान दयाळा, जात तुझा हो मान, जे तुला रुसे ते करावयाची, दे इच्छा दे ज्ञान, तू ईश्वर माझा माझी तू सद्गती, तव आत्मा नेईल तिकडे ही धावती, प्रीती नीतीचे स्थान दयाळा, प्रीती नीतीचे स्थान, प्रीती नीतीचे स्थान दयाळा, प्रीती नीतीचे तव आत्मा देवो सवळ करोनी मजला सौख्य निधान, देईयसे वरदान दयाळा, देईयसे वरदान, देईयसे वरदान दयाळा, देईयसे वरदान।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आपण शेवटच्या दिवसातील घडामोडी हे जे पुस्तक सिस्टर एलन जी व्हाईट यांनी लिहिलेलं आहे याचे अध्ययन करीत आहोत. आणि आजच्या मननासाठी जो अध्याय निवडला आहे तो अध्याय 8 आहे आणि याचे शीर्षक आहे शहरे. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र आणि शेवटच्या दिवसातील घडामोडी हे पुस्तक उघडूयात आणि आज परमेश्वर आपल्याला कुठल्या स्वरूपात मार्गदर्शन करीत आहे यावर आपले लक्ष केंद्रित करूयात. मूळ शहर बांधणारे. देवाकडून शापग्रस्त झाल्यावर कायनाने आपल्या पित्याचे घर सोडून निघून गेला. प्रथम त्याने आपला व्यवसाय निवडला, तो जमिनीची मशागत करणारा होता. आणि त्याने एक नगर बांधले आणि आपल्या मोठ्या मुलाचे नाव त्याला दिले. उत्पत्ती याचा 4 अध्याय आणि 17 वचन. देवासमोरून काईन निघून गेला होता. देवाने देव केलेला वरदान दत्त म्हणजेच काय की वचन दत्त देश सोडून तो स्वतःसाठी पृथ्वीवर हक्काची जमीन घेऊन आनंद उपभोगण्यासाठी गेला. पापाचा शाप डोक्यावर घेऊन या जगामध्ये स्वतःसाठी देव शोधून त्याची उपासना करण्यासाठी तो गेला. ज्या ठिकाणी नोहाचे तारू लागले होते त्या डोंगरावर नोहाने संतान पाहू लागले. जशी त्याची संख्या वाढू लागली तसे धर्म त्यागामुळे त्यांच्यामध्ये विभागणी होऊ लागली. ज्यांनी निर्माणकर्त्याला विसरून जाण्याचे ठरविले त्यांनी त्याच्या नियमांचा विरोध केला, कारण त्यांचे नियम बदलणारे नव्हते. म्हणून स्वतःच्या देवतांची धास्ती घेऊन त्यांनी देवाच्या लोकांपासून विभक्त होण्याचे ठरविले. त्याप्रमाणे प्रवास करून ते शिनार मैदानावर आले. येथे त्यांनी एक नगर आणि गगनचुंबी बुरुज बांधण्याचे ठरविले. हा जगातील आश्चर्यकारक बुरुज याचे नाव करणारा होता. उत्पत्ती याचा 11 अध्याय 2-4. शहरे, न सुटणारी उबदार ठिकाणे. शहरामधून चैन आणि मौजेची रेलचेल असते. अनेक पालक आपल्या मुलांना शहरी जीवनाची सवय लावतात. त्यांना वाटते की हे ठिकाण त्यांच्या अतिहिताचे आहे. नंतर मात्र त्यांची निराशा होते आणि मोठ्या चुका करून पश्चाताप करण्यास खूप उशीर झालेला असतो. आजची शहरे हे अतिवेगाने सदम आणि गमोर यासारखी झाली आहेत. अनेक सुट्ट्यांमध्ये मानवाचा ऐशोआरामाकडे झुकलेला कल आहे. खेळ, क्रीडा, करमणूक, सिनेमाला जाणे, जुगार, घोड्यांच्या शर्यती, धूम्रपान व मादक पदार्थांची सवय अशा गोष्टींनी तरुण वाहत चालला आहे. मला प्रकाश देण्यात आला आहे की शहरे गोंधळ, अत्याचार व गुन्हेगारीने भरली आहेत आणि त्यामध्ये आणखीनच भर पडत आहे. इतिहासाच्या शेवटापर्यंत हे चालतच राहणार. त्यानंतरचा मुद्दा आहे शहरे न सुटणारी उबदार ठिकाणे. शहरांमधून चैन मौजमाजीची रेलचेल असते. अनेक पालक आपल्या मुलांना काही जीवनाची सवय लावतात. त्यांना वाटते की हे ठिकाण त्यांच्या अतिहिताचे आहे. मात्र नंतर त्यांना निराशा मिळते आणि ते हताश होतात. शहरे आता उष्णभूमीचे ठिकाणे होत आहेत. प्रत्येक हातामधून दुष्टाईचा आवाज येत आहे. दुष्टाई सर्वत्र कामातूरपणा, वायफळ खर्च, चैनबाजी, रेलचेल आणि सतत अपराधाच्या बातम्या येत आहेत. भ्रष्टाचार, हिंसा, खून व दरोडे हे दररोज कानावर येत आहेत. त्यानंतरचा मुद्दा आहे शहरावर न्याय येत आहे. पृथ्वीवर एक मोठा झटका येणार आहे. अमीर व उमरावांच्या भक्कम इमले व इमारती मातीचे ढिगारे बनणार आहेत. जेव्हा देव आपला सुरक्षाचा करणारा हात काढून घेईल तेव्हा विध्वंसक आपले काम सुरू करील. तेव्हा आपल्या शहरावर मोठे संकट येईल. पृथ्वीवरील रहिवाशांना देव धोक्याची सूचना देतो. जसे चिकागो आणि मेलबोर्न येथे लंडन आणि न्यूयॉर्क शहरांमध्ये अग्नीने तांडव केले होते. शेवट जवळ आला आहे आणि प्रत्येक शहर सर्व बाजूंनी उलटे पालटे होणार आहे. प्रत्येक शहरामध्ये गोंधळ माजणार आहे. सर्व गोष्टी विस्कळीत होतील, हलून जातील आणि पुढे काय होणार हे आपणास ठाऊक नसणार. लोकांच्या दुष्टाईप्रमाणे त्यांचा न्याय होणार आणि त्यांना सत्याचा प्रकाश मिळणार असेल त्यांचाही न्याय होणार. देवाच्या लोकांना याची जाणीव आहे की हजारो शहरांचा नाश येऊन ठेपला आहे. बहुतेक शहरातून मूर्तीपूजकांचा उद्रेक झाला आहे. मोठी शहरे धुवून जाण्याची वेळ आली आहे आणि न्यायाच्या सूचना सर्वांना देणे आवश्यक आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे भूकंप विरोधी इमारती जमीन दोस्त होतील याची रास होईल. मी पाहिले की मोठमोठ्या उत्तुंग इमारती ज्या अग्निविरोधक आहेत, देवाने जसा सदोम शहराचा सूड घेतला तसा या गर्विष्ठ इमारती बेचिराग होतील. मानवाच्या खोट्या स्तुतीची स्मारके सुद्धा शेवटच्या नाशाच्या वेळी किंवा अगोदरच नष्ट पावतील. दुष्ट शहरामधून देव आपला आत्मा काढून घेत आहे. कारण या शहरामधून सदम आणि गमोरासारखी अतिदुष्ट कर्मे चालू आहेत. महागड्या इमारती, नक्षी व कलाकुसरीने युक्त असणारे राजवाडे क्षणार्धात नाश पावतील. कारण देवाने पाहिले आहे की या इमारतीच्या मालकांनी क्षमतेची पातळी ओलांडली आहे. त्यांनी अक्षम्य अपराध केले आहेत. डौलाने व मोठ्या दिमाखात उभ्या असणाऱ्या या इमारती जणू कायमच टिकणाऱ्या आहेत असे वाटत होते. त्या अग्निविरोधी होत्या, परंतु थोडक्या अवधीमध्येच त्यांचा चुराळा झालेला दिसून येईल. लोक पुन्हा महागड्या इमारती उभ्या करतील व कोट्यवधी रुपये खर्च करतील. या इमारतींच्या भक्कमतेकडे खास लक्ष दिले जाईल. परंतु एवढे करूनही देवाने यरुशलेम मधील मंदिर यापेक्षा मजबूत असून देवाच्या विधी लिखित प्रमाणे तेथे चिरावर चिरा राहिला नाही तर या इमारतींची काय कथा. न्यूयॉर्क शहर. देवाने आपला क्रोध दयविना व्यक्त केला नाही। त्याचा हात अजूनही दयेसाठी पुढे आहे। त्याचा संदेश या महान न्यूयॉर्क शहरामध्ये जाणे आवश्यक आहे। लोकांना जाणीव होणे आवश्यक आहे की त्यांनी जमा केलेली संपत्ती देवाच्या एका स्पर्शाने त्या महान दिवशी धुळीस मिळणार आहे, एका क्षणात नाश पावणार आहे। न्यूयॉर्क शहरावर काय होणार याचा प्रकाश मला मिळाला नव्हता। मला एवढेच ठाऊक आहे की या शहरातील मोठमोठ्या व उत्तुंग इमारती एका दिवशी जमीनदोस्त होतील असे देवाचे सामर्थ्य आहे। येथे मृत्यू थैमान घालणार आहे, म्हणून मी आपल्या शहरांना धोक्याचा इशारा देण्यास उत्सुक आहे। एका कार्यक्रमाच्या प्रसंगी मला न्यूयॉर्क शहरामध्ये पाचारण करण्यात आले आणि दाखविण्यात आले की पहा, या इमारती मजल्यावर मजले चढत आकाशाला कशा भिडत आहे। या इमारती अग्निविरोधक असल्याची खात्री देण्यात आली आणि त्या बांधण्याचे आणि मालकाचे गौरव करण्यात आले। ते म्हणाले की या इमारती अतिसुरक्षित असून त्यांना काहीच नुकसान होणार नाही, परंतु याच इमारती डांबरासारख्या वितळून जातील। अग्निविरोधक या विरुद्ध काहीच करू शकणार नाही, ते अग्नी शांत करू शकणार नाहीत। त्यानंतरचा मुद्दा आहे चिकॅगो आणि लॉस एंजल। चिकॅगो आणि इतर शहरांमधून सुद्धा हा विध्वंस लवकरच पाहायला येईल असे मला दिसून आले। जशी शहरातून दुष्टई वाढेल तसे देव आपले संरक्षण काढून घेईल आणि विध्वंसक आणि नाशाचे वारे सुटेल। उंच उंच इमारती अग्नीने नाश पावतील आणि भूकंपाने जमीन दोस्त होतील। त्यानंतर मला काही वेळाने दृष्टांतात दाखविण्यात आले की देवाने त्याच्या लोकांसाठी नाशाचा हा एक धडा शिकवला आहे की त्यांनी आपले धन शहरामधून अशा प्रकारे इमारतीमध्ये गुंतवून ठेवू नये। जोपर्यंत देव आपल्या गरजेनुसार घर किंवा जागा देण्याची सूचना करीत नाही तोपर्यंत कोठेही मोठी गुंतवणूक करू नये। त्याच चिकागो किंवा लॉस एंजल मध्येही इमारती बांधू नये। मला सूचना देण्यात आली होती की मोठ्या शहरामधील महागड्या इमारतीमध्ये गुंतवणूक करू नका। त्यानंतरचा मुद्दा आहे सॅन फ्रान्सिस्को आणि ऑकलँड। सॅन फ्रान्सिस्को आणि ऑकलँड ही दोन ठिकाणे सदोम आणि गमोर होत आहेत आणि देव त्यांना भेट देईल। ती वेळ दूर नाही, त्यांच्या नावाखाली ते त्रासात पडतील। म्हणून कोणीच अव्यवस्थितपणा करू नये। असे झाले तर मोठेच नुकसान होईल, कारण मालमत्तेचे समर्पण होणे हे फार मोठे नुकसान आहे। शहरातील घराच्या आकर्षकतेवर उत्सुकता शिगेला पोहोचेल असे वर्णन केले जाते। त्यामुळे घराचे मनही चालविले जाते। अशा आकर्षणाला बळी पडणारे आपले स्वातंत्र्य गमावून बसतात व स्वतःचे नुकसान करून घेतात। या पत्राला उत्तर म्हणून बॅटल क्रिक येथील इजी व्हाईट यांना कळविण्यात आले की त्यांच्या विनंतीला मान देऊन जवळजवळ 200 सभासदांनी शहरे सोडून विरळ लोकवस्तीच्या ठिकाणी जाऊन राहण्याचे ठरविले। लवकरातच ते अंमलात ही आणणार आहेत। शहरामध्ये सुद्धा देवाचा न्याय होऊन त्याच्या स्वैरवर्तनाची फळे म्हणून त्यांना शिक्षा भोगावी लागणार, कारण पश्चातापाची कोणतीच चिन्हे त्यांच्यामध्ये दिसून येत नाहीत। रंगमहालात अजून खुलीच आहेत आणि अनेक प्रकारचे मोह लोकांसमोर ठेवले आहेत। त्यानंतरचा मुद्दा आहे इतर दुष्ट शहरे। आपण जसे जगाच्या इतिहासाच्या शेवटी पोहोचत आहोत, आपल्याला सेंट फ्रान्सिस्को शहराच्या नाशाची पुनरावृत्तीची जाणीव होईल, तर दुसरीकडे मला ही अति गंभीरतेचा इशारा देण्यात आला आहे, कारण न्यायाचा दिवस अति जवळ आला आहे याची सूचना आली आहे। परंतु अजून न्याय संपला नाही आणि शिक्षा ही संपली नाही, दुष्ट शहरावर आणखीन येणारच आहे। हबक्कूक याचा दुसरा अध्याय 1-10, सपन्या याचा पहिला अध्याय 1-3 आणि 20 वचन, आणि जखर्या याचा पहिला अध्याय 1 वचन आणि 4-14 वचन। या सर्व पुस्तकांमध्ये जे वर्णन केले आहे याची पूर्तता लवकरच होणार आहे। जुन्या करारामध्ये जी भविष्यवाणी वर्तविली आहे त्याविषयी मी सर्वांना सांगितले आहे। देवाचे हे वचन शेवटच्या काळासाठी आहे आणि ते नक्की पूर्ण होणार आहे, कारण सेंट फ्रान्सिस्को येथील मलिनता सर्वांच्या नजरेस आली आहे. मी संदेश जाहीर करण्यासाठी हुकूम केला की शहरातील अत्याचार व पापे आणि अति उच्च पातळीवर पोहोचली आहे आणि भूकंप अग्नी व पुराने नाश होईल. ख्रिस्ताने दिलेल्या सर्व घटनांचे इशारे जे दिले आहेत ते जगाच्या इतिहासाच्या शेवटी आता मोठ्या शहरांमधून पूर्ण होत आहेत. देवाने या गोष्टी प्रकाशनात आणण्यासाठी आता परवानगी दिली आहे की सर्वजण ज्या मार्गाने जात आहेत त्यांचे उदाहरण किंवा नमुना म्हणून सेंट फ्रान्सिस्को शहराकडे आता पाहिले जाते. दुष्टपणाचा कळस म्हणजे लबाड आणि गुन्हेगारांकडूनच लाज घेऊन निष्पाप लोकांना दोषी ठरवून त्यांना शिक्षा द्यायची, लाज घेणाऱ्यांना पैशाची चैन बाजीसाठी उधळपट्टी करायची, अशा प्रकारची सर्व मलिनता मोठ्या शहरातून पसरलेल्या आहेत. असाच प्रकार सर्व जगभर नोहाच्या दिवसात जी दुष्टाई होती तशीच सध्याही घडत आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे शहरातील कामगार संघ. आपल्या गर्दीतील शहरामधून सैतान आपल्या कार्यात गर्क आहे. सामान्य कामगार आणि मालकांमध्ये तंटा अशांती निर्माण करण्याचे कार्य सतत करीत आहे. मंडळांमध्ये सुद्धा ढोंगीपणा निर्माण झाला आहे. कामातूरपणा, डोळ्यातील सर्व अथवा गर्व स्वार्थीपणा, अधिकारांचा गैरवापर, दुष्टपणा, अन्याय, जबरदस्ती अशा प्रकारचे सर्व प्रकार घडत आहेत आणि याचमुळे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी कामगार लोकांची युनियन निर्माण झाली. या शेवटच्या दिवसामध्ये अशा प्रकारचे दुष्टचक्र घडत आहे आणि मग दंगल करणे, हाणामारी आणि जाळपोळ व मालमत्तेचे नुकसान हे ठरलेलेच आहे. अशा प्रकारचे सैतानाचे हस्तक आपले कार्य करीत आहेत. दुष्ट लोक एकत्र मोळीसारखे बांधले गेले आहेत. त्यांचा एक विश्वास आणि एक संघ आहे. ते सर्व एक मताचे आहेत. या संघटनांशी आपले काही घेणे देणे नाही. देव आपला शास्ता आहे, आपले शासन आहे आणि तो आपल्या जगामधून वेगळे होण्यासाठी सांगतो. त्याच्यामधून निघा, वेगळे व्हा असं प्रभू म्हणतो. आणि जे अशुद्ध आहे त्याला शिवू नका. दुसरे करिंथ्याचा 6:17 जर तुम्ही असे करण्याचे नाकारले आणि जर त्याच्या मध्ये राहून जगाचे झालं आणि सर्व काही जगाच्या दृष्टीने पाहिले तर आपणही जगासारखे होऊ. जेव्हा जगाचे धोरण, जगाच्या कल्पना जर आपण आत्मसात केल्या तर आपणच उच्च आणि सार्वकालिक सत्याच्या पवित्र व्यासपीठावर उभे राहू शकणार नाही. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करू. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू आम्हाला जाणीव करून दिलेली आहे की शेवटच्या दिवसांमध्ये काय घडणार आहे, शहरांची कशी अधोगती होणार आहे, याचं उदाहरण तू आमच्या पुढे दिलं म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.
Shabbat.
आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.